पौलाचे थेसलनिका करास दुसरे पत्र अध्याय एक। देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यातील थेसलनिका करांच्या मंडळीला पौल, सिलवान व तिमथ्य यासकडून देव पिता व प्रभू येशू ख्रिस्त यासपासून तुम्हास कृपा व शांती असो।
बंधूंनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाचे उपकार स्मरण केले पाहिजे आणि हे योग्यच आहे, कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वातील प्रत्येकांची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे। यावरून तुमचे सर्व छळ व जी संकटे तुम्ही भोगीत आहात त्याविषयीची तुमची सहनता व विश्वास याबद्दल देवाच्या मंडळात आम्हीही तुम्हाविषयी अभिमान बाळगितो।
हे देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे। तो न्याय हा की ज्यासाठी तुम्ही दुःख सोशित आहात त्या देवाच्या राज्याला योग्य असे तुम्ही मोजले जावे। तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांवर उलट संकट आणणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे हे जर देवाला न्याय आहे, तर ते प्रभू येशू आपल्या सामर्थ्याच्या दूतांसह स्वर्गातून अग्निज्वाला विष्ठित असा प्रकट होण्याचा समय होईल। तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानित नाहीत त्यांचा तो सूड होईल। तो आपल्या पवित्र जनात गौरव मिळवण्याकरिता आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्य पात्र होण्याकरिता येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेविला आहे। तेव्हा ते प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर होऊन युगानुयुगाचा नाश हा दंड त्यांना मिळेल।
याकरिता आम्ही तुम्हांसाठी सर्वदा अशी प्रार्थना करीतो की आपल्या देवाने तुम्हा झालेल्या या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाविषयीचा तुमचा सर्व मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे, यासाठी की आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त याच्या कृपेने आपला प्रभू येशू याच्या नामाला तुम्हांमध्ये व तुम्हाला त्याच्या ठाई गौरव मिळावे।